आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरवलेल्या महिलांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष पथक. कर्ज वसुलीत रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा सावकारांवर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बस सेवा आता आणखी 8 मार्गांवर धावणार. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना संधी. महाविकास आघाडी शरद पवारांच्या पाठीशी. आणि सिंधुदुर्ग वगळता कोकणातल्या इतर भागात हवामान विभागाकडून उष्णतेचा येलो अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. हरवलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनानं तयार केलेल्या विशेष पथकामुळे गेल्या वर्षभरात हरवलेल्या महिलांचा शोध लागण्याच्या प्रकरणाची संख्या 10% वाढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली.
अल्पवयीन असतील किंवा महिला असतील या सगळ्यांना शोधण्याकरता स्पेशल मोहिमा या आपण आतामध्ये घेतलेल्या आहेत. त्या संदर्भात स्पेशल स्क्वॉड्स आपण तयार केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आता प्रत्येक पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्या मार्किंगमध्ये विशेषतः महिलांवरच्या गुन्ह्यांसोबत ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांना किती शोधलं याच्या आधारावर आपण त्यांचं रँकिंग जे आहे ते रँकिंग करतो. त्यामुळे मला असं वाटतं की शासनाचं याच्याकडे लक्ष आहे.
20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान ऑपरेशन मुस्कान राबवण्यात आलं होतं. त्यातून 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत 454 मुलं आणि 947 मुली अशी एकूण 1401 बालकं शोधण्यात आली असण्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. बँका किंवा बिगर बँक वित्तीय संस्थांना कर्जपुरवठा प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेनं घालून दिल्यापेक्षा जास्त व्याजदर लावणाऱ्या किंवा इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा सावकारांचे परवाने रद्द केले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या बाबतीत राज्य शासन सतर्क असून त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. अडकलेल्या नागरिकांचे संदेश आल्यावर तात्काळ केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला. नागरिकांना दूतावासाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं ते म्हणाले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवली आहे. नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून त्यावरून येणाऱ्या तक्रारींचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. युद्धामुळे परदेशात अडकलेल्या शेतमाल निर्यातीचा प्रश्न गांभीर्यानं घेतला जाईल असं फडणवीस म्हणाले.
जो काही आपला माल परदेशात एक्सपोर्ट होत होता शेतमाल तो अडकल्याचं त्या ठिकाणी सगळ्या बातम्या येऊन राहिल्यात. मी स्वतःही त्या बातम्या बघितल्या. त्यात काय इंटरव्हेन्शन करता येईल जरूर याचा विचार आपण करू.
आंतरराष्ट्रीय तणावामुळे JNPA बंदरात राज्यातील शेतकऱ्यांच्या फळे आणि भाज्यांनी भरलेले कंटेनर अडकल्यामुळे निर्यातीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात केंद्राशी संपर्क साधण्यात आला असून केंद्रानं दिलेल्या सूचनांची माहिती सभागृहाला देण्यात येईल असं उत्तर राज्याचे मत्स्योत्पादन आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिलं. राज्यातल्या ई पीक पेरा नोंदणी प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींवर उपाय म्हणून शासनानं शेतकऱ्यांना ऑफलाईन फोटो नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. नेटवर्क उपलब्ध नसताना शेतकऱ्यांनी काढलेला आपल्या शेतातल्या पिकाचा फोटो नेटवर्क आल्यानंतर आपोआप नोंदणी प्रणालीवर अपलोड होईल असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. पालघर जिल्ह्यातल्या सूर्या धरणामुळे विस्थापित झालेल्या चंद्रानगर आणि हनुमाननगर इथल्या आदिवासींना एका महिन्याच्या आत उर्वरित सर्व 205 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 7-12 उतारे आणि जमिनीचे नकाशे वाटप करण्यात येतील असंही ते म्हणाले. स्फोटक कारखान्यासंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. नागपूर जिल्ह्यात स्फोटकांचे 11 कारखाने आहेत. गेल्या 3 वर्षात 43 कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. हा मुद्दा अतिशय गंभीर असून शुक्रवारच्या आत सभागृहात यावर चर्चा केली जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई पुणे महामार्गावर धावणाऱ्या शिवनेरी सेवेचाही राज्यभर विस्तार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त 200 वोल्वो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. या बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नाशिक पुणे, नाशिक छत्रपती संभाजीनगर, नाशिक धुळे जळगाव, पुणे कोल्हापूर, पुणे सांगली, पुणे सोलापूर, नागपूर चंद्रपूर, नागपूर अमरावती अकोला अशा प्रमुख मार्गांवर शिवनेरीची सेवा सुरू होईल. बसस्थानकांवरील अस्वच्छतेच्या समस्येवर उपाय म्हणून स्वच्छतागृह विनामूल्य आणि स्वच्छ राखण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकही रुपया न घेता जी काही स्वच्छतागृह राज्यामध्ये एसटी महामंडळाची आहे ती सगळी स्वच्छ ठेवली जातील आणि त्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार आपण नेमतोय, जेणेकरून त्या ठिकाणी जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला स्वच्छतागृहासाठी पैसे द्यावे लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही करतो. आणि लवकरच 2 महिन्यामध्ये त्याची जी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे 2 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधली चालक वाहक विश्रांतीगृह आता अत्याधुनिक आणि वातानुकूलित करण्यात येणार आहेत असंही ते म्हणाले. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या जागांकरता भारतीय जनता पार्टीनं 4 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याखेरीज नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले रामराव वडकुते या 2 नवीन चेहऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. राज्यसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पाठिंब्याची घोषणा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. राज्यसभेच्या 37 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. मध्य आशियातल्या युद्धाचा जोरदार फटका आजही देशातल्या शेअर बाजारानं जाणवला. दिवसअखेर सेन्सेक्स 1123 अंकांनी घसरून 79116 अंकांवरती बंद झाला. निफ्टी 385 अंकांनी घसरून 24481 अंकांवर स्थिरावला. सत्रादरम्यान सेन्सेक्स 79,000 खाली गेला. टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला पहिला उपांत्य सामना आज कोलकात्यात ईडन गार्डन्स मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दरम्यान रंगणार आहे. 7 वाजता सुरू झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. उपांत्य फेरीत भारताची गाठ उद्या इंग्लंडशी पडेल. हा सामना मुंबईत वानखेडे मैदानावर होईल. हवामान विभागानं उद्या सिंधुदुर्ग जिल्हा वगळता राज्यभरात उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यामध्ये सर्वात जास्त तापमान अकोला इथं 38.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हरवलेल्या महिलांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष पथक. कर्जवसुलीत रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था किंवा सावकारांवर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बस सेवा आता आणखी 8 मार्गांवर धावणार. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना संधी. महाविकास आघाडी शरद पवारांच्या पाठीशी. आणि सिंधुदुर्ग वगळता कोकणातल्या इतर भागात हवामान विभागाकडून उष्णतेचा येलो अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.